नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या मदीं द्विपक्षीय बसका जाली. भारत आनी अमेरिकेन 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार दुपेटीन वाडोवपाचो निर्णय घेतला. भारत आनी अमेरिका आतंकवादा आडच्या झुजात एकठांय आसात आनी शिमपलतडचो आतंकवाद सोपोवपा खातीर खर कारवाईच्या गरजेचेर दोनूय फुडाऱ्यांनी सहमती उक्तायली. मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू आनी 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचो आयज जातलो समारोप. आता पुराय खबरो. वॉशिंग्टन डीसीत व्हाईट हाऊसात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या मदीं द्विपक्षीय बसका जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक म्हान फुडारी अशें राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी ह्या वेळार पत्रकारांच्या एका प्रस्नाक जाप दितना म्हळे. आपलो इश्ट आयला आनी तांची भेट घेवन खोस भोगता अशें ट्रम्प ह्या वेळार उलयले. भारत आनी अमेरिका हांच्या मदीं खोलायन इश्टागत आनी एकवट आसा अशें तांणी सांगले. अमेरिका भारताक तेल आनी गॅसाची पुरवण करतलो अशें ते उलयले. 140 कोटी भारतीयांच्या वतीन प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या जैताविशीं तांकां परबीं भेटयली. ट्रम्प हांच्या पयल्या कार्यकाळांत भारत आनी अमेरिकेमदले संबंध एका नव्या उंचायेचेर पाविल्ले आनी आतां ते आनीक मुखार व्हरतले अशें प्रधानमंत्री उलयले. युक्रेन मुद्द्याचेर ट्रम्प हांणी फुडाकार घेतलो ते विशीं खोस भोगता आनी समर्थनूय करता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. भारत तटस्थ ना पूण सदांच शांतीकायेच्या फाटबळांत आशिल्लो आनी हो प्रस्न संवादांतल्यान सुटावो करपाक जाय अशें तांणी सांगलें. बांगलादेशाच्या प्रस्नाचेर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी प्रधानमंत्री मोदी हो प्रस्न सुटावो करतले अशें म्हळें. भारत आनी अमेरिकेन 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार दुपेटीन वाडोवपाचो निर्णय घेतलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. दोनूय वटेन धोरणात्मक तंत्रगिन्यानाचो वापर करून संबंध आनीक घटमूट करतले अशें ते उलयले. हे अंतर्गत म्हत्वपूर्ण खनिजां प्रगत साहित्य आनी वखदांची घटमूट पुरवण साखळी तयार करपाचेर भर आसतलो अशें तांणी सांगले. भारताच्या संरक्षण सज्जतेत अमेरिका म्हत्वाची भूमिका वठयतलो आनी एक धोरणात्मक आनी विश्वासार्ह भागीदार म्हणून दोनूय देश जोड उदरगत जोड उत्पादन आनी तंत्रगिन्यान हस्तांतरणा खातीर सक्रीयपणान यत्न करतलो अशें तांणी सांगले. भारत आनी अमेरिका आतंकवादा आडच्या झुजात एकठांय आसात आनी शिमपलतडचो आतंकवाद सोपोवपा खातीर खर कारवायेची गरज आसा अशें तांणी हे वेळार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल वॉशिंग्टन डीसीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हांच्या वांगडा बसका घेतली. मस्क हांचे कडेन अंतराळ गतीशीलता तंत्रगिज्ञान आनी हेर वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी अशा सोशल मिडिया पोस्टात म्हळा की मस्क हांची वचनबद्धताय हे वरवीं दिसून येता. सुधारणा आनी किमान सरकार चडांचड प्रशासन ह्या दिकेन भारताच्या यत्नांची तांणी दखल घेतली अशें प्रधानमंत्री उलयले. मस्क हांच्या परिवाराची भेट घेवन वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा करप हो एक खोसेचो अणभव आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. नागरी सेवा परिक्षा 2025 केंद्रीय लोकसेवा आयोगान युपीएससी तपशीलवार अर्ज फॉर्म DAF-1 आनी DAF-2 बदला नोंदणी आनी ऑनलायन अर्ज फॉर्मचे एक नवे मॉड्यूल सादर केला अशें केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी काल राज्यसभेत सांगलें. प्राथमीक उद्दिष्ट उमेदवारांक खातीर सुविधा वाडप, अर्ज प्रक्रिया सोपी करप आनी परिक्षा चक्र अनुकूल करप हे ह्या मॉड्यूलची अंमलबजावणी करपाचे मुखेल हेत आसा अशें तांणी म्हळें. नागरी सेवा परिक्षा दरवर्सा युपीएससी वरवीं कार्मीक आनी प्रशिक्षण विभागान अधिसूचीत केल्ल्या सीएससी नेमांप्रमाण घेतात अशें तांणी सांगले. हे विशींच्या हेर गजालींचेर लेगीत मंत्री सिंग हांणी ह्या वेळार उलोवप केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू केल्या. घर मंत्रालयान ह्या संदर्भात अधिकृत अधिसूचणी जारी केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां मणिपूरच्या राज्यपालांकडच्यान एक अहवाल मेळिल्लो आनी ताचेर विचार केल्या उपरांत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्या अशें त्या अधिसूचनेत म्हळा. कांय दीस आदी मुखेलमंत्री एन बिरेन सिंग हांणी राजिनामो दिल्लो. संविधानाच्या कलम 356 वरवीं मेळिल्ल्या अधिकारांचो वापर करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्या. विधानसभा लेगीत निलंबीत केल्या अशें ह्या अधिसूचनेत म्हळा. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल नवी दिल्लीत 12व्या अखिल भारतीय पेन्शन अदालतचे अध्यक्षपद सांबाळ्ळे. ह्या कार्यावळीत केंद्रीय मंत्र्यांनी वेगवेगळ्या राज्यांतल्या पेन्शनधारकांकडेन संवाद साधलो आनी तांच्या पेन्शन संबंधीत कागाळी सुटाव्यो केल्यो. मंत्री सिंग हांणी पेन्शनधारकांच्या कागाळी सोडोवपाक सरकार कटिबद्ध आसा अशें हे वेळार सांगले. ह्या पेन्शन अदालतीत 16 विभाग तशेंच मंत्रालयात 120 दिसां परस चड काळ प्रलंबीत आशिल्ली पेन्शन प्रकरणां सुटावो करपाचो यत्न केलो. न्यायालयात मंत्रालयांकडेन संबंधीत सुमार 180 प्रकरणांचेर लेगीत हे वेळार चर्चा जाली. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल गणेश कला क्रीडा मंचात भव्य सुवाळ्यात उक्तावण जाले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारान जोडपणान आयोजित केल्लो हो महोत्सव 20 फेब्रुवारी मेरेन चलतलो. उक्तावण कार्यावळीत उलयतना राज्याचे संस्कृतीक वेव्हार मंत्री आशिष शेलार हांणी मुंबयच्या फिल्म सिटीत फिल्म आणि मनरिजवण उद्देगा खातीर उत्कृष्टताय केंद्र स्थापन करतले अशें जाहीर केले. उक्तावण सुवाळ्याक सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, फिल्म सिटीच्यो एमडी स्वाती म्हसे पाटील आणि चित्रपट निर्माते शाजी करुण हांच्या सयत साबार मानेस्त हाजीर आशिल्ले. ज्येष्ठ अभिनेते राज कपूर हांच्या जन्मशती निमतान जावपी या महोत्सवाचो विषय सेलिब्रेटिंग द शोमॅन असो आसा. भारतीय सिनेमातल्या उत्कृष्ट योगदाना खातीर दिग्गज अभिनेत्री शुभा खोटे हांकां PIFF डिस्टिंग्विश पुरस्कार दिवन भोवमान केलो. कविता कृष्णमूर्ती हांकां सृजनशील संगीत आणि ध्वनी खातीर प्रतिष्ठीत SD बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार फावो जालो. आयज हल्द्वानीत जावपी 38व्या राष्ट्रीय खेळ सर्तीच्या समारोप सुवाळ्यात केंद्रीय घर मंत्री अमित शाह मुखेल सोयरे म्हण वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हाचे आदी 28 जानेवारीक देहरादूनांतल्या महाराणा प्रताप खेळा महाविद्यालयांत राष्ट्रीय खेळा सर्तीचें उक्तावण केल्ले. 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीत 35 खेळा सर्ती जाल्ल्यो. देहरादून हे भोव खेळ सर्तीचें मुखेल स्थळ आशिल्ले. हाचे उपरांत चडश्यो खेळा सर्ती हल्द्वानी, हरिद्वार, रुद्रपूर ह्या शारांनी जाल्यो. राष्ट्रीय खेळांचो समारोप सुवाळो दनपारा 2 वरांचेर हल्द्वानीच्या आंतरराष्ट्रीय खेळा संकुलात सुरू जातलो. अमित शाह हांच्या सयत केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडविया, उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी, मेघालयाचे मुखेलमंत्री कोंकल संगमा, केंद्रीय रस्तो आणि येरादारी राज्यमंत्री अजय तामता, उत्तराखंडच्यो खेळा मंत्री रेखा आर्य, नैनितालचे खासदार अजय भट्ट, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनाचे अध्यक्ष PT उषा हाजीर असतल्यो. बायलांच्या क्रिकेट सर्तीतली तिसरी बायलांची प्रिमियर लीग सर्त आयज सावन वडोदरात सुरू जाता. पहिल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर RCB आणि गुजरात जायंट्स पंगडा आड खेळ जातलो. भारताची सलामीवीर खेळगडे स्मृती मंथाना RCBचे फुडारपण करतली, तर ऑस्ट्रेलियाची एश्ले गार्डनर गुजरात जायंट्सचे फुडारपण करतली. हो खेळ आयज सांजे 7:30 सुरू जातलो. RCB, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, UP वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स या पंगडाचो हातून आसपाव आसा. ही सर्त 15 मार्च मेरेन चलतली. निमणो खेळ मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमात जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र आयज तुमकां 6:30 वरांचेर आयकपाक मेळटले. आनी आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. वॉशिंग्टन DC व्हाईट हाऊसात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांच्या मदी द्विपक्षीय बसका झाली. भारत आणि अमेरिकेन 2030 मेरेन द्विपक्षीय व्यापार दुपेटीन वाढोवपाचो निर्णय घेतला. भारत आणि अमेरिका आतंकवाद आडच्या झुजात एकठांय आसात आणि शिमपलदडचो आतंकवाद सोपोवपा खातीर खर कारवाईच्या गरजेचेर दोनूय फुडारांनी सहमती उक्तायली. मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू आणि 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचो आयज जातलो समारोप. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.